आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गुजरातमध्ये 9,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन। XSIO इंडस्ट्री, ब्लॅकस्टोन कंपनी आणि महाराष्ट्राचा उद्योग विभाग यांच्यात 3,000 कोटी रुपयांचे करार। पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावात नाममात्र आघाडी, तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही गडगडला। आणि जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगची 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई। आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात मोदी बोलत होते। यावेळी 9,700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाला शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत। स्वातंत्र्याच्या लढाईतल्या आदिवासींच्या योगदानाविषयी मोदी म्हणाले,
जनजातीय गौरव हजारो वर्षों से हमारे भारत की चेतना का अभिन्न हिस्सा रहा है। जब जब देश के सम्मान, स्वाभिमान और स्वराज की बात आई तो हमारा आदिवासी समाज सबसे आगे खड़ा हुआ। हमारा स्वतंत्रता संग्राम इसका सबसे बड़ा उदाहरण है। आदिवासी समाज से निकले कितने ही नायक नायिकाओं ने आजादी की मशाल को आगे बढ़ाया।
सिकलसेल आजाराचा सामना करण्यासाठी आदिवासी भागांमध्ये आरोग्य केंद्र, रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आली आहे। हा आजार रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरू असल्याचंही मोदी यांनी सांगितलं। या कार्यक्रमाआधी सकाळी मोदी यांनी सुरत इथं मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरच्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची पाहणी केली, तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्याआधी त्यांनी सागबारा तालुक्यातल्या देवमोगरा गावात कुलदेवी पंढोरी मातेच्या मंदिरात प्रार्थना केली। आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली। स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। महाराष्ट्रात 1,25,00,000 आदिवासी असून 16 जिल्ह्यात त्यांच्या 45 जमाती आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। आदिवासींना जल, जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले। बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा झाला। आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो। यानिमित्तानं देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली। XSIO इंडस्ट्री, ब्लॅकस्टोन आणि महाराष्ट्राचा उद्योग विभाग यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 3,000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। गुंतवणुकीची ही रक्कम 3,000 कोटींनी वाढवून 8,000 कोटी करण्यात येईल, अशी घोषणा XSIO इंडस्ट्री आणि ब्लॅकस्टोन कंपनीच्या वतीनं करण्यात आली। 3,000 कोटींच्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या आर्थिक विकासात मोलाची भर पडणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते XSIO इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं। समृद्धी महामार्गालगतच XSIO हा 700 कोटी गुंतवणुकीचा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे, तसंच 105 एकरावरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 1,100 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उद्देशानं तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन आज झालं। यामुळे जवळपास 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले। उद्योग क्षेत्रातल्या वस्तूंना देशांतर्गत तसंच जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून 46 कोटी गणना अर्ज वाटप झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे। उत्तर प्रदेशात सर्वाधिक 13,74,00,000 अर्जांचं वाटप झालं आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 7,04,00,000 गणना अर्ज वाटण्यात आले आहेत। या टप्प्यात 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कोलकात्यात इडन गार्डन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात 7 बाद 93 धावा केल्या होत्या. त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या 159 धावांच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानंही पहिल्या डावात केवळ 189 धावांपर्यंतच मजल मारल्यानं भारताला अवघ्या 30 धावांची आघाडी मिळाली. भारताचा कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे 4 धावांवर माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात फिरकीपटू रवींद्र जाडेजानं 29 धावात 4 गडी बाद केल्यानं दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातही ठराविक अंतरानं पडझड होत घेतली. मात्र कर्णधार टेम्बा बाउमानं एका बाजूनं संयमी फलंदाजी करत नाबाद 29 धावा केल्यानं भारताला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव झटपट गुंडाळता आला नाही. कैरो इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या ईशा सिंगनं महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 30 गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली. कोरियाच्या यांग जिननं 40 गुणांसह सुवर्णपदक पटकावलं तर चीनच्या याओ क्वियानझुननं 38 गुणांसह रौप्यपदक मिळवलं. भारताला आतापर्यंत या स्पर्धेत 3 सुवर्ण 5 रौप्य तर 2 कांस्य पदकं मिळाली असून तो 3रा स्थानावर आहे. यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीसाठी ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी पात्र ठरला आहे. या फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 2 वेळा जेतेपद मिळवणाऱ्या लेव्हॉन अरोनियन याचा त्यानं आज गोव्यात अर्पोरा इथं पराभव केला. यापूर्वी पेंटाला हरिकृष्णन हा भारतीय बुद्धिबळपटू विश्वचषकाच्या 5व्या फेरीपर्यंत पोहोचला होता. लाल किल्ला मेट्रो स्थानकाचे 2 आणि 3 क्रमांकाचा फाटक प्रवाशांसाठी उघडण्यात आलं असल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं दिली आहे. या स्थानकाजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्यानंतर हे फाटक बंद करण्यात आलं होतं. राजस्थानातल्या सिरोही जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं पोलिसांच्या सहकार्यानं एका छुप्या प्रयोगशाळेवर छापा घातला. या संयुक्त मोहिमेत 5 जणांना अटक झाली आहे. प्रयोगशाळेतून मेफेड्रॉन तयार करण्यासाठी लागणारं अनेक किलो रसायनं जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत 40 कोटी रुपये आहे. अशा प्रकारच्या देशात इतरत्र असलेल्या प्रयोगशाळांची माहिती त्या त्या जिल्ह्यातल्या पोलिसांना पाठवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाची 3 विमानं अज्ञात इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपामुळे 2 तासांच्या कालावधीत कोसळल्याचा पाकिस्तान समर्थक समाज माध्यमाचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटनं हा दावा खोटा असल्याचं घोषित केलं असून प्रत्यक्षात भारतीय हवाई दलाचं प्रशिक्षण विमान आपल्या नियमित सरावादरम्यान कोसळल्याचं भारतीय हवाई दलानं अधिकृतपणे स्पष्ट केल्याचं यात म्हटलं आहे. या अपघातात नागरी मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालं नाही असं भारतीय हवाई दलानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अशा माहितीपासून सावध राहावं आणि त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अथवा त्याचा प्रसार करण्यापूर्वी अधिकृत सूत्रांकडून त्याच्या सत्यतेची पडताळणी करावी असं आवाहन सरकारनं केलं आहे. सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी 2025ची संकल्पना असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे. ते आज पणजी इथं आगामी 56व्या इफ्फीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पणजीत इफ्फी महोत्सव रंगणार आहे. देशाच्या भांडवली बाजारावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचं सेबी अर्थात भारतीय शेअर आणि रोखे नियामक मंडळाचे अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 बोलत होते. भारतात 13 कोटी 60 लाखांहून अधिक गुंतवणूकदार असून 21 कोटींहून अधिक डिमॅट खाती असल्याचं सांगत यावरूनच गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतीय हवाई दल उद्यापासून फ्रान्समध्ये होणाऱ्या 8व्या गरुड 25 या द्विपक्षीय हवाई सरावात सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दल येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाबरोबर या सरावात सहभागी होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गुजरातमध्ये 9,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. XSIO इंडस्ट्री ब्लॅकस्टोन कंपनी आणि महाराष्ट्राचा उद्योग विभाग यांच्यात 3,000 कोटी रुपयांचे करार. पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावात नाममात्र आघाडी तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही गडगडला. आणि जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगची 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.